जास्त रखा धावच बारे डाक्टर लोका काय सांगावच हाये। खूप बीपी राहावच वालेनले मूत्रपिंडांवर अनेक गुंडे मेद्दूर अनेक रखा धावच सीरा कवच चकोट होय नसला खराब होते। साधारण हे कितीक साल झालेवर असा होते। एक बार खराब झालेला आमचा हातकून रहो पायकून रहो तकलीफ भोगूत सडगने मरून जाते। उदाहरणले जूग सालांपनो रक्तपोट मनोच बेमरीना माणूस तकलीफ भोगूत राहलेना स्ट्रोक यववचेले काय आस्कर हाये। एक मुख्य प्रश्न काय म्हणलेना हे अधिकची रक्तपोटू जास्त झालेना औषध देऊन ते रोगता हमे चकोट करावच होते की नाही। अनेक एक आखरीचा प्रश्न रक्तच बेमरीता नाही तो गुंडे दुखावच बेमरी मूत्रपिंडांचा दुख असले गिरेंकून आलेले तकलीफांपनो माणसाता चकोट करू शकतो की नाही। अधिकची रक्तपोटू मनावच बेमरी चायना देशापा खूप जास्त हाये। हे जिनगणीपा खूप जोराना बढावच होये आणि खूप चिंता हमचे जिनगणीपा साधारण होऊन गेला। मावो जूग्यांग कितीको सालंपनो रक्तपोटूच बेमरीना तकलीफ भोगूत राहला अनेक तो स्ट्रोकना काय तकलीफ भोगलेला एक मोठा अनेक बुडगा माणूस। समस्या काय म्हणलेना रक्तपोटू हाये म्हणून त्याले नाही ठावा। त्याले राहलेला रक्तपोटूता चकोट करूवाचू की नाही म्हणून तो डॉक्टर त पूसलेवर तवा डॉक्टरा चकोटला एक्सरसाइज अनेक पोषक आहार खाणेकून तुझी बेमरी चकोट करूवाचू म्हणून सांगले। यति रक्तपोटू जास्त होय नसला कमी करावसाठी देलेला हिसरेता मावो जुग्यांगले सांगले अंदे एक चकोटला एक्सरसाइज कितीक जण चायना देशवाले एक्सरसाइज करताना काय त्यात काय बराबर नाही करेत। 8 रोजल 20 मिनिट पर्यंत कराव म्हणून डॉक्टर लोका नमताय। अनेक जास्त एक्सरसाइज केलेना अनेक हमले जास्त चकोट राहते। हमी एक्सरसाइज करताना आमचा पल्स 1.5 नाही तर 2 भरे जोग काही वक्तपर्यंत हमी चालाव नाही तर धावाव। हमचे गुंडे मारावचा जोरेनं राहताना हमचे गुंडेले बराबर होये जोग एक्सरसाइज करताऊ म्हणून हमी ओढकून घेवाव। 8 रोजले 3 बार करवले हमी कोशित कराव। तसा कोशित करतोस एक्सरसाइज करावचा सुरू कराव। हे एक्सरसाइज कोणते म्हणलेना कमी वजन राहावचेंता उचलावचा यहांता 2-3 बार 20 मिनिट पर्यंत कराव। हमचे हातांत घट करणेकून हमचे दंड साधारण राहावसाठी मदत करते। हमचा आंगूस भगवंताचं मंदिर म्हणून बायबिल सांगताय। याचा अर्थ काय माणसाचं आंग हमले स्वंत नोहे हमता भगवान तयार केला। बायबिल पर राहावचे अंदीचे पुस्तकिता आदिखांडम म्हणून म्हणतेत ते गोष्टीचा अर्थ सुरुवात म्हणून होये। बायबिल नाही तो आदिखांडम पर राहावचे अंदीची गोष्ट काय म्हणलेना अंदी भगवंत आबर आणि भूयिता तयार केला। आदिखांडम 1वा अध्याय 1वा वचन मग भगवंत हमचे रूपना हमचे वनिस करून त्याने समुद्रपले मासऱ्यांता पाकरांता जनावरांता समदे भुयवर घुसवचे किडे मुगिता पोस्तीन म्हणून जबन आले म्हणून बायबिल सांगताय। आदिखांडम 1वा अध्याय 6:20 वचन मग भगवंत आपण तयार करले ते आता देखून ते खूप चकोट राहला म्हणून भगवंत सांगला। आदिखांडम 1वा अध्याय 1:30 वचन भगवंत आपणाचे फायदेसाठी हमचे आंगांता तयार केला म्हणून हमी कसा वाचव्यो सांगवचा हक त्याले हाये। त्याहांपण हमी खावची खादगी आणि एक्सरसाइज काही खूप मुख्य होये। कहा म्हणले ना भगवंत हमता एक उद्देश न तयार केला त्यासाठी थे उद्देशूस भगवंताता स्तुती करावचास। BC 1000 सालांचे खालता भगवंता माणसतूता स्तुती करतेत म्हणून भजनेंचे पुस्तक 7:60 अध्याय 4:30 वचन थो हमले केलेले उपकारच बदल हमी त्याता स्तुती करव म्हणावचास याचा अर्थ होये। हमी त्याता कवचले स्तुती करव म्हणून थो आशा करताय। त्याता स्तुती करवचे पास एक भाग हमचे आंगंता मरेदेना त्याले समर्पण कराव। हमी काही मावजू गँगचे वनी ख्याल करेन असला इलाज नाही केले ना खराबले गिरेंचे प्रभावना एकतेरी रक्तपोटू वनेचे गिरेंता आने जोग आस्कार हाये। हे जास्ता झालेली रक्तपोट मनावचे बेमरिता एक्सरसाइज अनेक चोकोट पोषक आहार खाने कुन हे कसा आसार होबू सकते। अंदी हमें वजन जास्ता रहने कुन अधिकची रक्तपोटु नहीं तो साधारण रहावचा रक्तपोटु यवले कारण होते। दूसरी गोष्ट काय मन लेना हमें खावच खादगी पा मीठ जास्त खालेना अधिकची रक्तपोट यवचा आस्कर हाये। मीठ पानेता जमा करते थेस पानी हमचा रक्तधावचे सीरम पा दबाव पड़ते। त्यासाठी कोणते खादगी पा मीठ कमी रहते यो थेस खादगी खावव तवा हमें रक्तपोट मनवचे बेमरी ये नसला हमें हुशारी न रहू सकतो। मीठ पानेता जमा करून रक्तधावचे सीरम वर दबाव जास्त टाकने कुन कोणते खादगी पा मीठ कमी हाय यो थेस खादगी खावचे कुन रक्तपोट ये नसला हमें हुशारी न रहू सकतो। तीसरी गोष्ट काय मन लेना पंडिंग अनेक भाजीपाला हमें जास्त खावव कहा मन लेना त्याहम पा कमी केलरी मनवचे पदार्थ रहते त्याहकुन हमें जास्त वजन होबवचा आस्कर नहीं रहे। तितलस नहीं पानी हमें सुखन रहून खुशी न जुग साला वाचवले कई आसर होते। हर रोजी दोन नहीं तो तीन रकमीचे पंडिंग तसस भाजीपाला खवत रहाव खांडा अनेक भाकर जरा कमी खावाओ। आखिरीले आठ रोजले कही बार मात्रमुस गोड़ वस्तु मन लेना आइसक्रेट वनीचे खावाओ। कमी जास्ता एडी सत्तरवे साली अपोस्तुल मनावचो पौलुचे हाथनो कोरिंथी मनावचनले लिहुलेली चिट्टी मनावचे पुस्तक बाइबिल पा हाये। थे पुस्तकी पा असा लिहुन हाये त्यासाठी तुम्ही कन्या खालेन रहो पानी पिलेन रहो अनेक काय केले न काय भगवंताचे महिमेसाठी समद करा। अंदीची कोरिंथी दहावा अध्याय एक अधिक तीसवा वचन याचा अर्थ काय हमी करावचा हरेक भगवंताचे महिमेसाठी कराव भगवंताचा महिमा म्हणले ना काय भगवंताचा महिमा म्हणले ना भगवंत कोण होये भगवंत प्रेम करावचा वाला समदनले मोठा समदी ज्ञान वाला कलीचे सिरमोट देखावचा वाला। त्यासाठी हमी खातनी पीतनी भगवंतता महिमा करूत खावव अनेक पिवव हे कसा करू सकतो। अंदी हमचे आंगता हानी अनेक खराब करवचे वस्तु खावच सोडून देवव मनलेना भगवंतता कै हमी हानी खराबा अनेक नाश करताव असा आलोचना करा। एक रकमीना हमचे खास पोरंता जन्मदेवव साठी हमी जिम्मा घेऊन राहतो। वीरबोर त्याहनले मिठाई चारवत राहलेना त्याहनी कसा राहते हे सुकन राहवचेले चोकोट नोहे। तसास भगवंत कै हमले कोणती खादगी पडते यो थेस खादगी खावव म्हणून आशा करताय। हमी खावव पिवव चपा नुकसान करावचे पदार्थ कोणते हायते जास्त कन्या खावचा अनेक गोड वस्तु खावचा अनेक मीठ म्हणून याज अंदे चवलु तो दारू अनेक बीड्या सिगरेट पिवचंच बारेत काय हे कटकने रक्तपोट मनवचे बेमरिता जास्त करते। त्यासाठी त्यांत विसराव खरं सांगाव म्हणलेना लाल रंगाचा दारू रोजी एक ग्लास पिवचा कितीको चोकोट एक मोका दारू अनेक धुवा पिवचपा खूप अलवट झालेना त्यांत जल्दीस विसरून जातो म्हणून निर्णय कराव नाही म्हणलेना थे खूप गमतले बेमर्या आनावचा मोका हाये। आतापर्यंत एक्सरसाइजच्या बारेत अनेक खाजगीच्या बारेत तसाच धुवा दारू अनेक जास्त पिनेकून यवचे गिरेंच्या बारेत चोवलू हे समदे काय रक्तपोटू जास्त नाही होये जोग काम देते तो इथले तुस रक्तपोटू जास्त राहिले ना काय करते। अंदी हे किती जास्त हायो त्यावर आदर होऊन राहते। सिस्टोलिक 140 दोन काय कमी राहून डायस्टोलिक 90-100 पर्यंत राहिल्यावर रक्तपोटू परीक्षा करावचा गीता खूप ऊचावर राहिले ना 6 महिन्यांले एक बार परीक्षा करू वचू थे काय एक्सरसाइज अनेक चकोटली खादगी खाल्ले ना त्यात चकोट करावचा जरा सस्ता होते अनेक कवचले चकोटली खादगी अनेक एक्सरसाइज करूत राहिले ना रक्तपोटुता हमी कमी करू शकतो। सहा महिने झाल्यावर काही रक्तपोटू खूप जास्त राहिले ना, त्या आता कमी करावसाठी डॉक्टर त्याजे वाकाचे औषध देते. रक्तपोटू म्हणायची बेमरीता चकोट करावसाठी कितीको रकमीचे औषध हा येते. तुम्हाला राहिले रक्तपोटू तर धरून अनेक चकोटलं औषध डॉक्टर तुम्हाला देऊ शकते. हे औषधांता खूप सालांपण कितीको जण खाऊत आहेते, त्यासाठी रक्तपोटू तर हे कमी करू शकते म्हणून चुनवायचं झाला. तुमचं तुम्ही औषध खाले ना आणि काही दुसरे गिरे काही येवचा आस्कार आहे, त्यासाठी डॉक्टर प जाऊन हे औषधांच्या बारेत खूप चोवून खावायचा सुरू कराव. यहां तर कसं खावावयो डॉक्टर सांगते. एक बार हे औषध खावचा सुरू केले ना, एक पण चार वार म्हणजे अंदर अनेक डॉक्टर प जाऊन गुंडेता अनेक समदेता परीक्षा कराव. मुख्य काय म्हणले ना, 8 रोजां पण थो अनेक खूप गंमत झाला. श्वास घेवले काय त्याले खूप कठीण होना, त्याज मूतवचं काय खूप कठीण होना, तितलंच नाही पणे गुंडे काय खूप जोराना मारावचं सुरू झाला. तव काय झालं यो चोवव म्हणून डॉक्टर प गेला. डॉक्टर त्याचा परीक्षा करून तुले खूप जास्त रक्तपोटू म्हणायची बेमरी हाय म्हणून सांगला. थे काय 190/130 पर्यंत हाये, तो खूप कठीण राहिल्यासाठी दवाखाने पा शरीर केले. 8 रोज झाल्यावर त्याचे श्वास घेवचा जरा चकोट झाला, पण तो जुगरोज नाही व्हायचे म्हणून कटकणे सांगले. इलाज करत राहतानेच अनेक 8 रोजांना मरून गेला. आधीचे जो की परीक्षा केल्यावर रक्तपोटू खूप जास्त राहिले ना काय कराव. उदाहरणले रक्तपोटू 110 वद्रा दाखवले ना, त्या आता कमी करावसाठी तेच रोजी तुम्हाला डॉक्टर औषध देते. कहा कहा म्हणले ना, खूप जास्त राहिलेली रक्तपोटू म्हणायची बेमरी गुंडेले नाहीतो मेदुरले नाहीतो मूत्रपिंडांले नुकसान होते. थे रकमीचा डॉक्टर औषध देऊन अनेक काही रोजांना परीक्षा करावले ये म्हणून तुम्हाला सांगते. मावोजू ग्यांगले 8 सालांचा भाऊ राहला, त्याचं नाव मावोजू ग्यांग. त्याले 1 सालपण चकोट नाही राहला. मुख्य काय म्हणले ना, अनेक 8 रोजांच्या खालता त्याचा गिरा खूप जास्त झाला, त्याले श्वास घेवले काय खूप कठीण राहला, अनेक त्याचा मूतवचा काय खूप कठीण राहला, तितलाच नाही पण त्याचे गुंडे काय खूप जोरेनं मारावचा सुरू केली. तवा माले काय झालंय म्हणून डॉक्टर प गेला. डॉक्टर त्यात परीक्षा करून तुले रक्तपोटू म्हणायची बेमरी हाय म्हणून सांगला. थे काही 190/130 पर्यंत हाये, तो खूप बेमरीनं राहिल्यासाठी त्यात दवाखाने पधरून गेले. 8 रोज झाल्यावर त्याचा श्वासपा जरासी बदलाव आला, पण तो जुगरोज नाही वाचे म्हणून कटकणे डॉक्टर सांगले. अनेक 8 रोजांना इलाज करत राहतानेच तो मरून गेला. मावोजू ग्यांग थे साली आपणाले राहिले रक्तपोटूच्या बारेत खूप ख्याली ना, चकोटला एक्सरसाइज अनेक चकोटली खादगी ना त्याले चकोट झाला, पण त्याचे भावता नाही वाचू शकला. एक जिनगणिपा राहावचे दोन काही चकोट सुखशांतीना अनेक खुशलीना राहावचाच मुख्य म्हणून ओळखला. पण एक चकोटले जिनगणिपा वाचले ना त्याले कहाचाच अनुभव नाही रे, तितलाच नाही. हे काही रोज मात्रमुस वाचवले काम देते. अनेक एक जुरत आहे. एडी 90 साली येसूच्या बारेत योहन सांगलेला ऐकले ना, थो अनेक खूप खुशीना राहावचा होये. योहन येसूचा दोस्त होये. योहन येसूच्या बारेत एक गोष्ट सांगताय. थे मेंढ्यांले जीव देवावले, थे भरपूर देवावले आलो म्हणून मी तुम्हाला कटकणे सांगताव. योहानची चोकोटली खबर 10:10 याचा अर्थ काय. येसू भुईवर येवचा कारण काय म्हणले ना, अतयन अनेक कवचले एक अर्थना वाचवचे जिनगणिता देवले मी आलो म्हणून येसू सांगला. याता थो कसा करते अंदी माणसांता त्यांच्या पापंपनो रक्षण करणेकून. एडी 70 साली रोम मनवचनले एक पुस्तक लिहुला. थे बाइबिल पहाये तीपा तो भगवंत हमवर दाखवचे प्रेमता दाखवूथाय. कसं म्हणले ना, हमी अनेक पापीना होऊन राहतानी ख्रिस्तू हमच्यासाठी मरून गेला. रोम मनवचे पुस्तक 5:8 म्हणून बाइबिल अनेक सांगताय. खरंच भगवंत संग समाधान हाव म्हणून सांगताय. हे कसा काम करते। हमले एक उदाहरण वनी वाचवसाठी येसू हे भुईवर आला। हमच पापांसाठी सिल्वेवर मरण गेला। येसूस खुद हमच पापांत सोसुला। हेस रोम मनावच पुस्तकिपा कैस तेड़ा नहीता। समधी पाप करून भगवान देवच महिमेता घेवव नाही सकूत। त्यासाठी नमावचे वाले समधी त्याज कृपेना येसू ख्रिस्तू हमच पापांत माफी करून हमता फुकटूस नियतवाले म्हणून निवडतायत म्हणून लिहून हाये। रोम मनावचे पुस्तक 3:3-20 येसु ख्रिस्तु हमता पापम पनु निष्ठुला। हमे शिक्षा भोगवच राहतनी कई हमचे बदल थोस शिक्षा भोगला। हे अतयन रहवचे हमचे जिनगनीले खूब शांतिता अने खुशिता देता है। अतयन हमे येसु ख्रिस्तु संग कवचले वाचवच जीवता घेवन हावू। तितलस नहीं कवचले वाचवच जीव खुशिता देते। भगवंत हे कलिता कितको प्रेम करता है। तितलस नहीं पनी कवचले वाचवच जीवता अने खुशिता देता है। भगवंत हे कलिता खूब पसंद करता है। तो अपना चा यकुलता से एक लेख जन्म ले लेते हावर विश्वास करावच हरियकला नास होये नसला कवचले वाचवच जीव घेय जोग त्याता हमले देला। योहानच चोकोटली खबर 3:16 हे कितिक चोकोटली खबर नाही की हे मोठी खबर माणस समजण्यासाठी तुम्ही चायनावाले झाले ना काय अमेरिकावाले झाले ना काय नाही तो दुनिया पले कोटले सवून राहले ना काय। हे शांतीना भगवंतप्पा तुम्ही कवचले राहाव म्हणून म्हणलेना। हे खलताचा प्रार्थना करा। प्रिय झालेला येसू मी पाप केलो म्हणून तू भगवंताचा लेख होयस म्हणून मी नमथाव। अनेक तू माझ्या पापांसाठी सिल्वेवर मरून समाधी करवून काय मरणावर जीवत दाखवसाठी समाधीपणो जीत होऊन अनेक उठलास म्हणून विश्वास करताव। मी तुझ्यावर भरोसेनास मी वाचताव। तुम्ही हे प्रार्थनेता नमून खरंच तुम्ही काय हे प्रार्थना केले ना। अतयन अनेक कवचले भगवंताचेच लेकरा। आमेन।